तुम्ही ऐकत आहात लाइट्स कॅमेरा
Action! नमस्कार, मी गुरु ठाकूर. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन. माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत 93.5 रेड एफएम बजाते रहो.
ऍक्शन! नटरंग फिल्मच्या खेळ मांडला या गाण्याच्या रेकॉर्डिंगचे किस्से सांगतोय गुरु ठाकूर.
आणि त्याची दुसरी बाबती अशी झाली की रवीनेही बऱ्याचदा मुलाखती सांगितलं की ते गायला अजय जायचा, ते ओळी गायचा, त्याला भरून यायचा, तो रडायचा, बाहेरचं पाणी प्यायचा, तो परत आत जायचा. तर ते मला वाटतं की ना एक गाणं काहीतरी घडवणारा इतिहास, तर त्या याच्यात नाही तर ते गाणं सगळं झालं. मला अजून आठवतं की भेगाळल्या भुईपरी जिणं हा एक शब्द दिला होता जो आवडला नव्हता कोणा सगळ्यांना. रवी किंवा अजय म्हणाला की तो पोएटिक शब्द नाही, लिरिकल नाही, भेगाळायला थोडा रफ आहे त्याच्यात. आणि ते झालं आणि बाजूच्या स्टुडिओमध्ये तेव्हा आम्ही दुसरी गाणी करत होतो, तेव्हा नाना पाटेकर आले होते, त्यांना बोलवलं स्टुडिओत, तर त्यांनी ते सगळं ऐकलं गाणं. आणि तेव्हा तोपर्यंत ते शब्दाला ऑप्शन शोधत होतो मी बसून की आता हे म्हणाले दुसरा शब्द ते. आणि त्यांनी ते सगळं ऐकलं आणि अरे इथे लागलं हा गाणं, कोणी लिहिलं तर त्यांनी बोट दाखवलं गुरु, त्यांनी मला जवळ घेतलं, कडक लागलं ते भेगाळायला भुईपरी इथे डायरेक्ट इथे हा ते शेतकऱ्याचं दुःख ते अचूक आणलंयस तू. असं एक दाद आले आणि दुसऱ्या क्षणी तो शब्द फायनल झाला. पण नंतर बऱ्याच जणांनी ते पूर्ण ऐकताना कळतं, कारण मी तो शब्द का लिहितो तर तो शेतकरी आहे. तर मी नेहमी विचार करतो की पात्र त्याचं दुःख जे मांडतो ते त्याच्या त्याच्या आजूबाजूच्या घटनेत मांडतो, त्याची इमेजरी तीच असते. तो शेतकरी असेल तर दुःख म्हणजे भेगाळलेली जमीन.
नटरंग फिल्मच्या खेळ मांडला या गाण्याच्या रेकॉर्डिंगचे किस्से सांगतोय गुरु ठाकूर.
मला सांगायला आवडेल त्या गाण्याला अनेक पुरस्कार मिळाले, पण माझ्यासाठी आठवणीत राहणारी गोष्ट की ते गाणं झाल्यानंतर जवळजवळ 2.5-3 वर्षांनी मला एक फोन आला आणि की मी विजय पाटील असं त्यांचं नाव होतं की बोलतोय की तुमचं गाणं ऐकलं आणि तुमच्या गाण्याने माझा जीव वाचवलाय म्हणाले. मी म्हटलं मला काही रेफरन्सच लागलं नाही. तरी म्हटलं थँक्यू थँक्यू थँक्यू. नाही अहो असं झालं होतं आयुष्यात की आता जीव द्यावा, सुसाईड करावं, धंद्यात काही काहीतरी नुकसान त्यांचं वैयक्तिक झालं. तर तेव्हा तुमच्या एका ठिकाणून येताना लाऊडस्पीकरवर ते गाणं लागलेलं, काहीतरी प्रोग्राम पूजा का काहीतरी होती. तर एवढाच लाईन आलं की करपल रान देवा जळलं शिवारात तरी नाही धीर सांडला. तर ज्याचं करपल रान त्यांना धीर नाही सांडला तर आपण काहून सोडावा. म्हणून मग तुमचा पत्ता शोधवत सापडलं नाही, मग ते कमलेश भडकमकर आले होते आमच्या इथे कार्यक्रम करायला, त्यांच्याकडनं मी तुमचा नंबर घेतला. आणि तरीही मला हे खरं वाटत नाही, कारण आपले मित्र इतके इबलीस आहेत ना, ते काहीही करू शकतात. तर मी तो फोन ठेवून मी थँक्यू थँक्यू म्हटलं मी त्या आणि ठेवू कुणालाच ती गोष्ट नाही. त्याच्यानंतर जवळजवळ 4-1 वर्षांनी मी माझा एक कार्यक्रम करत होतो गडकरी रंगायतन, कसे गीतं झाले म्हणजे गाण्याचे किस्से, त्याची जाहिरात आली होती पेपरमध्ये. तर गडकरी रंगायतनला मी हा किस्सा सांगितला, पहिल्या रांगेतने गृहस्थ उठले आणि ते म्हणलं की मीच तो म्हणून, आणि ते स्टेजवर आले, त्यांनी रडत अख्खा किस्सा सांगितला. आणि ते मला इतकं ते मला वाटलं की हा पुरस्कार आहे. आणि त्यानंतर मी बघितलं की अख्ख्या ऑडिटोरियममध्ये लोकांच्या डोळ्यात पाणी होतं आणि त्यांनी त्यांच्या सुरात ते गाणं म्हटलं. अजयने अप्रतिम गायलं, त्या तो माणूस गायक नव्हता, पण त्या भरल्या आवाजातनं तो किस्सा सांगत त्याने गाणं म्हटलं. तो माझ्यासाठी मला वाटतं सर्वोच्च पुरस्कार होता, कारण तो म्हणाला की ह्या शब्दांमुळे आज मी जिवंत आहे. तर हा मोठा पुरस्कार.
आणि तेवढंच तुझ्या डोळ्यातही पाणी दिसतंय, कारण की
अजून तो आठवतो मला
की आपण काहीतरी बोलतो किंवा आम्ही रेडिओवर इनफॅक्ट बऱ्याच वेळेस बोलतो आणि अनेकांच्या मनावर परिणाम होतो आणि अनेक जण येऊन भेटतात तेव्हा असं वाटतं अरे बापरे आपल्या शब्दांचा किती परिणाम
करण्यासाठी गेलं असतं, पण त्याचा असाही एक इम्पॅक्ट होतो. तर तो खूप महत्त्वाचा.
बरं, आता मला सर्वात मोठा प्रश्न की हा इतका गुड लुकिंग माणूस, हा इतका टॅलेंटेड माणूस, ज्याला काय नाही येतो, म्हणजे जो ॲक्टर आहे, जो लिरिसिस्ट आहे, मी ऑलरेडी सांगितलं त्याला काय काय येतं, इतका मल्टी टॅलेंटेड माणूस सिंगल का आहे?
म्हणून मी इतके सगळ्या गोष्टी एकवेळ करू शकतो. म्हणजे पूर्वीपासून मी असाच होतो, एकतर मी एकटाच रमणारा किंवा एकाच वेळी अनेक गोष्टी. म्हणजे मी हा मुद्दा अजून माहीत नसेल की मी उत्तम चित्रकार आहे, मी कधी पेंटिंग करतो कोणत्याही क्षणी, तर मला अनेक गोष्टी करायला आवडायच्या. आणि सतत मला सतत असं वाटायचं की आयुष्य खूप कमी आहे आणि आपल्याला खूप गोष्टी येतात, तर प्रत्येक गोष्ट आपल्याला जमली पाहिजे. मग मी एखादा कुठल्या ठिकाणी गेलो आणि तिथे एखादा कुंभार मडकी करत असेल, मी 2 दिवस तिथे थांबून त्याच्यावर हे मला शिकायचं आहे असं म्हणून माती मळण्यापासून ते शिकलो आहे. पुन्हा कोणत्या टोपल्या म्हणतात बांबूच्या, तर एका मित्राच्या गावी गेलो होतो तर तिथे ते मी त्याने ते दाखवलं, तर मी त्यांच्याकडे रोज जायचो, 3 दिवस रोज मी ते बांबूच्यात. मला हे तुला करायचं आहे का, ह्यात करिअर आहे का तुझं, का वेळ घालवतंयस? तर मी पूर्वीपासून असाच आहे की मी जिथे जाईन ते आवडतं. आणि ते अशा माणसाने एक काय कलंदर व्यक्ती असतं, ते आई माझी नेहमी म्हणते की हे तुझं कठीण आहे काम म्हणून ओव्हरऑलच, पण त्यांनी मला आईने मला फार सांभाळून घेतलं. मग तिला अचानक मध्ये रात्री 1:30 अचानक लाईट लागली, तर हा मुलगा आता चित्र काढत झाला. आणि मी 1:30 मला एखादी कल्पना लिहितो किंवा ते पेंटिंग करतो, पहाटे 3 वाजेपर्यंत पेंटिंग पूर्ण करतो, करतो आणि झोपतो. तर त्यामुळे रात्री लाईट लागले तर दुसऱ्या दिवशी सकाळी आई उठवताना रात्री काय काढलंच दाखवू असंच म्हणते, कारण तिला माहितच आहे याने काहीतरी काढलंय. तर अशा माणसाने मी दुसऱ्या माणसाला उगाच कशाला गोत्यात आणा ना. एखाद्या कुठल्या मुलीला जर असा माणूस तिच्या आयुष्यात आला की हा कधी, मग आत्ता मला वाटलं की छान पाऊस पडतोय गोव्याला जाऊन आत्ता वॉटर कलर पेंटिंग केलेच पाहिजेत, तर मी दुसऱ्या दिवशी ठरवतो ज्यांची गाणी येतात ना तर मी व्हॉट्सअपवर तुमची गाणी पाठवेन. माझा फोन लागणार नाही, मी अमुक अमुक गावात चाललो तिथे नेटवर्क नाही, पण निसर्ग खूप छान आहे आणि मी पेंटिंग करून आणतो. तर त्यामुळे माझा आनंद, मला वाटतं की स्वतःच्या आनंदासाठी आपण जगावं छान.
मला वाटतं की ॲज अ लिरिसिस्ट किंवा ॲज अ रायटर ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत, की तुला सुचण्यासाठी तुला मोकळं राहणं रिकामं राहणं तेवढंच गरजेचं आहे.
93.5 रेड एफएम बजाते रहो.
लाइट्स कॅमेरा ऍक्शन कट इट.